chinimandi.com podcast.
केंद्रीय पथकांच्या सूचनांची तातडीनं अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश. राज्यातील विशेषतः मुंबई पुण्यातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणं आणि रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी लक्षणीयरित्या वाढवणं याला प्राधान्य असून यादृष्टीनं केंद्रीय पथकानं केलेल्या सूचनांवर तातडीनं अंमलबजावणी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासनाला दिले. आज मुंबई आणि पुण्याच्या केंद्रीय पथकांसमवेत मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. यावेळी केंद्रीय पथकानं राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर चाचण्या करीत आहे त्यावर समाधान व्यक्त केलं. सध्या राज्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी सुमारे 7 दिवसांचा आहे आणि तो 10 दिवसांपेक्षा जास्त करण्याचं सध्या ठरवलं आहे. मृत्यू झालेल्यांच्यात 78.9% रुग्णांमध्ये इतरही आजार होते. तसंच मरण पावलेले रुग्ण हे 51 ते 60 वयोगटातील आहेत असं लक्षात आलं आहे. अतिरिक्त केंद्रीय सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली 5 जणांचं केंद्रीय पथक गेल्या 3 दिवसांपासून मुंबईत आलं आहे. तर केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखाली 5 सदस्यीय पथक पुणे आणि परिसराचा दौरा करत आहे. वैद्यकीय यंत्रणेचा आढावा घेण्याशिवाय या पथकांनी लॉकडाऊन उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी, अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा, सामाजिक अंतराच्या निकषांचं पालन, आरोग्यविषयक सुविधांची सज्जता, आरोग्य व्यावसायिकांची सुरक्षा आणि मदत शिबिरांमधील मजुरांची स्थिती याचा आढावा घेतला. तसंच सूचनाही केल्या. पीपीई किटची आवश्यकता पुढील काळात आणखी लागू शकते, त्यामुळे आता अशी किट्स केंद्रानं तातडीनं उपलब्ध करणं महत्त्वाचं आहे. स्थानिकरित्या देखील काही कंपन्या असे किट्स उत्पादित करत आहेत, मात्र केंद्रानं याबाबत त्वरित मार्गदर्शन करणं गरजेचं आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले की केंद्रीय पथकानं रुग्णालयातील सुविधा, क्वारंटाईन पद्धती, चाचण्या आणि या अनुषंगानं दिलेल्या सूचनांवर मुंबई आणि पुणे येथील प्रशासनानं त्वरित कार्यवाही सुरू करावी असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.